श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। 16व्या अध्यायातील 13 श्लोक घेऊन झाले। आसुरी संपत्तीच्या माणसाची वागणूक, त्याचे वर्तन, त्याचा व्यवहार, त्याचे विचार कसे असतात हे आपण ऐकलं, आणि इतरांचं धन पाहून ते मिळवण्यासाठी त्याची लालसा, म्हणे आजी मिया संपत्ती बहुतेकांचिया, आपुल्या हाती केलिया धन्यूना मी। दुसऱ्यांचं धन मी पळवून लावलं, मी आपल्या हातात घेतलं, दुसऱ्यांचं इस्टेट संपत्ती व्याजाने पैसे देऊन व्याजामार्फत सावकारीचा धंदा करून मी गिळलं, उद्या मी आणखीन गिळेल। ऐसेनी धना विश्वाचिया मीची होईन स्वामिया, अशा प्रकारे संपूर्ण विश्वाच्या धनाचा मी एकुलता एक स्वामी होईल, आणि मग दिठी पडे तया उरोनिधी, आणि मग जो माझ्या दृष्टीस पडेल त्याला मी संपवून टाकेल, त्याची सर्व संपत्ती मी आपली करून टाकेल, इतका त्याला हव्यास असतो आणि इतका तो लोभी असतो। आणखीनही काही ॲट्रिब्यूट्स, काही वर्च्यूज त्या अशा पुरुषाच्या ठिकाणी असतात, त्याच्या अंगी आणखीन काय काय असतं ते माऊलीच्या सुंदर भाषेत पुढे बघूया। सुरू करूया 16व्या अध्यायाचा 14वा श्लोक आणि पुढचा भाग। पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ध्यान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय। असौ मया हता शत्रूर्हन्निष्ये चापरानपि, ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान सुखी। हा माझा शत्रू मी आज मारला, दुसऱ्या शत्रूंना देखील मी उद्या मारीन। मी ईश्वर आहे, मी सुख भोगणारा असा भोगी आहे, मी आज्ञासिद्ध, मी बलवान आणि मीच सुखी आहे। हे मारिले ते वर थोडे आणि कही साधी न गाढे, मग नांदे न पवाडे कलाची मी। माझी होतील का मारी ती वांचुनी ये रे मारी, किंबहुना चराचरीश्वरू तो मी। मी भोगभूमी चारावो आजी सर्व सुखासी ठावो, म्हणून इंद्रुही वावो माते पाहुनी। मी मने वाचा देहे करी ते कैसे नोहे, के मजमाचुनी आहे आज्ञा सिद्धान। तवची बळिया काळू जव न दिसे मी अतुर्बळू, सुखाचा खीर निखळू राशिवामीची। आजपर्यंत जे शत्रू मारले ते थोडे असून आणखीही बलाढ्य शत्रू मला संधी साधून मारायचे आहे, आणि मग मीच एकटा महत्वाने नांदेन। जे माझे दास होतील त्याशिवाय इतरांना मी मारीन, आणि फार काय सांगावे, संपूर्ण चराचरामध्ये जो ईश्वर आहे तो मीच आहे। मी भोगरूपी भूमीचा राजा म्हणजे सर्व भोगांचा मालक असा असल्या कारणाने आज सर्व सुखाला मीच कारण आहे। म्हणून माझ्याशी तुलना करू गेले तर इंद्र देखील माझ्यासमोर तुच्छ आहे। मी मनाने वाचेने किंवा देहाने करीन ते कसे होणार नाही मी पाहतो। ज्याची आज्ञा सिद्धवत आहे असा माझ्याशिवाय दुसरा कोणीच या जगामध्ये नाही। बिनजोड असा जो मी त्या मला जोपर्यंत पाहिले नाही तोपर्यंत काळ हा बलवान आहे। सुखाची केवळ खरोखर रास एकटा मीच आहे, मी काळापेक्षाही श्रेष्ठ आहे, असे त्याचे विचार असतात। ओढ्यो भिजनवामस्मी कोण्योस्ति सदृशो मया, यक्षे दास्यामि मोदिष्य इत्यज्ञान विमोहिता। मी धनवान आहे, मी कुलीन आहे, माझ्यासारखा दुसरा कोण आहे? मी यज्ञ करीन, मी दान देईन, मी आनंद पावेन वगैरे वगैरे जे प्रकारे तो अज्ञानाने मोहित झालेला असतो। आणि हे निरनिराळे अहंकाराचे व्हॅरियंट्स, मी धनवान, मी बलवान, मी सुंदर, मी गुणवान, हे सगळे अहंकाराचे व्हॅरियंट्स आहेत। हे त्याच्या ठिकाणी ठासून ठासून भरलेले असतात। कुबेरू आथिला होई परी तो नेणे माझी सोई, संपत्ती मज समनंभे श्रीनाथाही। माझिया कुळाचा उजाळू का जाती गोतांचा मेळू, पाहता ब्रह्माही हळू उणाची दिसे। म्हणोनी मिरविती नावे वाया ईश्वरादी आघवे, नाही मजसी सरी पावे ऐसे कोणी। आता लोपला विचारू त्याचा करीन मी जीर्णोद्धारू, प्रतिष्ठीन परमारू या गवरी। माते गाती वानिती नटनाचे रिझविती, तया देईन मागुती ते वस्तू। माझी रान्न पाणी प्रमदांच्या लिंगनी, मी होईन त्रिभुवनी आनंदाकारू। काय बहु सांगो ऐसे ते आसुरी प्रकृती पिसे, तुरंबिती असोसे गगनवळेतिये। कुबेर हा संपन्न आहे, परंतु त्याला माझ्या ऐश्वर्याची योग्यता नाही। मी कुबेरापेक्षाही जास्त ऐश्वर्यवान आहे। संपत्तीच्या बाबतीमध्ये लक्ष्मीपती भगवान विष्णू देखील माझी बरोबरी करणार नाही। माझ्या कुळाची शुद्धता, जातीची शुद्धता, माझा गोत्रजांचे समुदाय, हे जर पाहिले तर ब्रह्मदेवसुद्धा हलक्या प्रतीचा ठरेल। म्हणून ईश्वर वगैरे सर्व आपला मोठेपणा व्यर्थ मिरवतात, माझी बरोबरी कोणी करू शकत नाही। आता जारण मारण वगैरे जे लोपले आहे ना, त्याचा मी जीर्णोद्धार करीन, आणि यज्ञाच्या योगाने दुसऱ्याचा काटा काढावा, म्हणजे त्याचा नाश करावा अशी रीत प्रचारात आणीन। मला जे गातील अथवा जे माझे वर्णन करतील अथवा सोंगे आणून नृत्य करून जी माझी करमणूक करतील, ते जी वस्तू मागतील ती मी त्यांना आनंदाने देईल। मी देणारा आणि ते घेणारे। मादक पदार्थांच्या खाण्यापिण्याने, तरुण स्त्रियांच्या आलिंगनाने मी त्रिभुवनातील सर्व आनंद लोटून देईल, मीच मी होईल। फार काय सांगू, आसुरी प्रकृतीने असे वेडे झालेले ते पुरुष अशा त्या आकाशाच्या फुलांचा अपरिमित वास घेतात। आकाशाला कधी फुलं असतात का? पण ते अहंकाररूपी फुलं त्याचा ते नेहमी वास घेत असतात। अनेक चित्त विभ्रांता मोह जाल समावृता, प्रसक्ता काम भोगेषु पतंती नरकेषु च। अनेक कल्पनांनी चित्त भ्रमण पावलेले, मोहाच्या जाळामध्ये गुरफटलेले, विषय उपभोग घेण्याकडे गर्क झालेले असे हे अपवित्र नरकामध्ये पतन पावतात। आता यांची गती काय होते हे सांगतात। त्यांचं चित्त भ्रमण पावलं, मोहाच्या जाळात अडकले, विषय उपभोगात गर्क झाले आणि शेवटी नरकामध्ये पतन पावले। ज्वराचे नि आटोपे रोगी भलतैसे जल्पे, चावळती संकल्पे जाणते तैसे। अज्ञानातुले धुळी म्हणोनी आशा वाहटुळी, भोवंडिजती अंतराळी मनोरथांच्या। अनियमाषाढ मेघ का समुद्रोर्मी अभंग, तैसे कामिती अनेग अखंड काम। मग पै कामनाची तया जीवी जाल्या वेलरिया, ओरपिली कांटिया कमळे जैसी, का पाषाणाचिया माथा हांडी फुटली पार्था, जिवी तैसा सर्वथा कुटके जाले, तेव्हा चढतीये रजनी तमाची होय पुरवणी, तैसा मोह अंतकरणी वाढू चिलागे, आणि वाढे जवजव मोह तव तव विषयी रोहो, विषय तेथ ठाओ पातकांसी। ज्वराने व्यापल्यावर रोगी जसा वाटेल तसे बडबडतो, त्याप्रमाणे ते मनोरथांची वाटेल तशी बडबड करीत असतात असे समज। अज्ञानरूपी धुळीमध्ये सापडले म्हणून आशारूपी वावटळीने मनोरथरूपी आकाशात ते फिरविले जातात। आषाढ महिन्यामधील मेघ जसे अमर्यादित येत असतात किंवा समुद्रावर लाटा जशा एकसारख्या येत असतात, तसे आसुरी स्वभावाचे लोक सदोदित अनेक इच्छा करीत असतात, काही अंतच नसतो। मग त्या कामनाच अंतकरणामध्ये वेलीच्या जाळ्या झाल्यात। जशी काट्यावरून कमळे ओढावीत म्हणजे त्या कमळांच्या जशा चिथड्या होतात, अथवा अर्जुना दगडावर मातीची घागर आपटली म्हणजे जसे तिचे तुकडे तुकडे होतात, त्याप्रमाणे त्यांच्या अंतकरणांचे अगदी तुकडे तुकडे झालेले असतात, म्हणजे त्यांचं अंतकरण अनेक ठिकाणी विभक्त झालेलं असते। कधी अंतकरण एका गोष्टीकडे, कधी दुसऱ्या गोष्टीकडे, कधी तिसऱ्या गोष्टीकडे, कधी चौथ्या गोष्टीकडे, त्या अंतकरणाचे सगळे तुकडे तुकडे, चित्ताचे तुकडे तुकडे, मन सैरा वैरा असं झालेलं असते। रात्र जसजशी वाढते तसतसा अहंकार वाढतो, त्याप्रमाणे तेव्हा अंतकरणामध्ये मोह वाढू लागतो, आणि जो जो मोह वाढतो तो तो विषयांच्या ठिकाणी वाढ व्हायला सुरुवात होते, आणि जेथे विषय असतात तेथे पापांना आश्रय असतो, दुसरं काही नाही। पापे आपले निथावे जव करी ती मेळावे, तव जीतांची आगवे ये ती नरक, म्हणोनी गा सुमती जे कु मनोरथा पाळीती, ते असुर येती वस्ती तया ठाया, जेथ असी पत्र तरुवर खदिरांगाराचे डोंगर, तातला तेली सागर उतताती, जेथ यातनांची श्रेणी हे नित्य नवी यम जाचणी, पडती तिये दारुणी नरलोकी, ऐसे नरकाचिये सेले भागीन जे जे जन्मले, तेही देखो भुलले याजिती यागी। पापे आपल्या बळाने जो जो दाटी करतात तो तो जिवंतपणीच सर्व नरक येतात, म्हणजे सर्व दुःख येतात। म्हणून हे शुद्ध बुद्धीच्या अर्जुना, या वाईट वासना बाळगणारे जे असुर ते त्या नरकामध्ये राहायला येतात। ज्या नरकाच्या ठिकाणी तरवारींच्या पानांची झाडे आहेत, खैराच्या म्हणजे काथाच्या निखाऱ्यांचे डोंगर आहेत, तापलेल्या तेलाचे समुद्र उसळत आहे, ज्या ठिकाणी यातनाची पंगतची पंगत ही यमाची जाचणी नित्यशः नवी नवीच आहे, अशा त्या भयंकर रवरव नरक लोकांमध्ये ते आसुरी स्वभावाचे लोक पडतात। अशा शेलक्या नरकाचे भागीदार जे जे जन्मले आहेत तेही भ्रमिष्ट होऊन यज्ञ करताना दिसतात। एरवी आगादिक क्रिया लाहणी तेची धनंजया, परी विफळती आचरोनिया नाटकी जैसे, वल्लभाचिया उजरिया आपण पापती कुस्त्रिया, जोडोनी तोषिती जैसिया हे वपणी। एरवी यज्ञाधिक कर्माचे फळ जे आहे तेच वास्तविक त्यांच्या आचरणाने प्राप्त व्हाव्याचे, परंतु नाटकी लोकांप्रमाणे त्या कर्माच्या आचरणाचा नुसता देखावा करून ते असुर त्या कर्माचरणास निष्फळ करतात, म्हणजे खोटे खोटे यज्ञ ही करतात आसुरी संपत्तीचे लोक। मग खोटे यज्ञ करून मनात वाईट वासना, वाईट विचार, वाईट उद्देश ठेवून असे यज्ञ करतात आणि त्या यज्ञाच्या मार्फत त्यांना नरकच प्राप्त होतो। वास्तविक त्यांना स्वर्ग मिळाला पाहिजे, पण तो नरक प्राप्त होतो कारण त्यांचा हेतू फार वाईट असतो। दुसऱ्यांचं वाईट करण्यासाठी ते यज्ञ करतात। वाईट चालीच्या बाया आपल्या प्रियकराचा आश्रय करून त्यामुळे आपणा सौभाग्यवती मानून जशा मनात संतुष्ट होतात अशी ही गोष्ट आहे। आत्मसंभाविता स्तब्धा धनं मानं मदान्विताः यजन्ते नाम यज्ञैस्ते दंभे नाविधिपूर्वकम्। अहम मन्य म्हणजे अहंकारयुक्त, नम्रताहीन, धन मान गर्व यांनी युक्त असे हे दांभिकपणाने अविधीपूर्वक केवळ नावाचे यज्ञ करतात। यांच्या यज्ञाला काही अर्थ नसतो, यज्ञ करून ते काही मिळवत नसतात कारण भयंकर अहंकार, नम्रता नावाची गोष्टच नाही, ॲरोगेन्स, या सर्व गोष्टी त्यांच्यामध्ये ठासून भरलेल्या असतात। तैसे आपणया आपण मानिता महंतपण फुगती असधारण गर्वे तेणे मग लवो नेणती कैसे आटिवा लोहाचे खांब जैसे का उधवले आकाशे शुळाराशी तैसे आपुलिये बरवे आपणची रिजता जीवे तृणाही हुनी आगवे मानितीनीच वरी धनाचिया मदिरा माजुनी धनुर्धरा कृत्या कृत्य विसरा सवते केले। त्याप्रमाणे आपल्या ठिकाणी आपण महंतपणा आणून त्या गर्वाने अतिशय फुगतात। मग लोखंडाचे जसे ओतीव खांब कधी लवत नाहीत, त्यांना वाकता येत नाही किंवा वाकवू शकत नाही, त्याप्रमाणे नम्र होण्याचे त्यांना ठाऊकच नसते। कुठे नम्रतापूर्वक वागावं, गोड शब्दांनी कुणाशी बोलावं हे त्यांना ठाऊक नसते। अथवा आकाशामध्ये उंच गेलेल्या पर्वताप्रमाणे ते लीनता जाणतच नाहीत। त्याप्रमाणे आपल्या चांगुलपणाने आपणच आपल्या मनामध्ये संतुष्ट होऊन गवतापेक्षा देखील इतर सर्व लोक हलक्या प्रतीचे आहे असे मानतात। शिवाय धनरूपी दारूने ते मस्त होतात आणि असे धनरूपी दारूने मस्त होऊन अर्जुना करण्यास योग्य काय आणि अयोग्य काय हे विसरून त्यांनी आपणा स्वतःला जगावेगळे केले, म्हणजे आपण जगाहून कोणी मोठे आहोत असे ते समजू लागले आणि नुसते गर्वात तल्लीन झाले। जयांगी आयती ऐसी ते इथ यज्ञाची गोठी कायसी तरी काय काय पिसी न करी ती गा म्हणनी कोणे येके वेळी मोढ्य मध्याचे नी बळे यागाची ही टवाळे आदरिती ना कुंड मंडप वेदी ना उचित साधन समृद्धी आणि तयासी तव विधी द्वंद्वची सदा देवा ब्राह्मणांचे निनावे आडवारे नही नोहावे ऐसे आथी तेथ यावे लागे कवणा। ज्यांच्या जवळ अशी सामुग्री आहे तेथे यज्ञाची गोष्ट कसली, कारण त्यांच्याजवळ तर अहंकार, नम्रताहीनता, धन मान गर्व या सगळ्या गोष्टी ठासून भरले। म्हणून कोण्या एखाद्या वेळेला मूर्खपणारूपी दारूच्या बळाने यज्ञांची नक्कल करतात, कारण वेडे काय करत नाही असे ते वेडे असतात। कुंड मंडप वेदी याची त्यांना काही गरज नसते, योग्य साधनांचा पुरवठा नसतो आणि विधीचे तर त्यांचे नेहमी वाकळेच असते। विधी काय, मंत्र काय, मंत्रोच्चार काय, ब्राह्मण काय, याची काही कुठे काही गरज आहे, अजिबात नाही। देवा आणि ब्राह्मणांच्या नावाने पुढे आलेला वारा देखील त्यांना चुकून खपत नाही। असे जेथे आहे तेथे मग कोणास यावे असे वाटेल, ज्याप्रमाणे हिकमती लोक मेलेल्या वासराचा एक भोकसा तयार करतात आणि गाईचं दूध काढतात. पै वासुरवाचा भोकसा गाई पुढे ठेवणी जैसा उगाणा घेती क्षीर रसा बुद्धिवंत तैसे योगाचे निनावे जगवाऊनी व्हावे नागविती आगवे अहेरावारी ऐसा काही आपुलिया होमिती जे उजरिया तेणे कामिती प्राणिया सर्वनाशू. तर काही जे हिकमती लोक एखादं वासरू जर मेलं असेल एखाद्या दुपत्या गाईचं तर त्या गाईला असं जाणवू देत नाही की वासरू मेलं आहे. त्या वासरासारखा मॉडेल तयार करतात आणि ते गाईसमोर ठेवतात म्हणजे गाईला पाना फुटला पाहिजे आणि तिच्या कासेत असेल नसेल तेवढे दूध काढून घेतात. त्याप्रमाणे आपल्या हवेला सर्व जग अर्पण करून यज्ञाच्या निमित्ताने ते लुटतात, आहेराच्या रूपाने जगाला लुटतात, सगळा देखावा करतात, ड्रामा करतात, शो करतात. आपल्या उत्कर्षासाठी असे जे काही होम हवन करतात त्याच्या योगाने सर्व प्राण्यांचा नाश इच्छितात. काही लोकांचं भलं व्हावं यासाठी करतात का? अजिबात नाही. त्यांचा उद्देश फक्त स्वतःचं भलं व्हावं या गोष्टीकडे असते आणि म्हणून ते हे देखाव्यासाठी सगळे खोटे यज्ञ करतात. आणखीनही काही गोष्टी महत्त्वाच्या या आसुरी संपत्तीच्या माऊलीपुढे सांगणार आहे. 17व्या श्लोकावर आपण आज इथेच थांबणार आहे आणि उद्या 18व्या श्लोकापासून पुढचा भाग घेऊया. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.